प्रशान्तवदन समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरो स्मरण पंकजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपरामुखो भवति एकनाथोपरः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम्
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
कृपया सर्वांनी थोड़ा 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 पुढे सरकून घ्या. पर्सेस मांडीवर नाही घेतल्या तरी चालतील, पण पर्स आणि आपली मांडी यांच्यातलं अंतर कमी करावं.
हरी हरी. पूर्ण पूर्ण हॉल भरलेला नसल्यामुळं मिलिंददादांनी पर्सेस आणि मांडी याच्यामधलं अंतर कमी करावं असं कृपाळू होऊन सांगितलेलं दिसतंय. त्यांच्या उत्तराच्या दरम्यान त्यांना परत अजून एक निवेदन द्यायला लागेल कदाचित असं वाटतंय की पर्सेस मांडीवर घ्या, पण तूर्त तरी बायकांच्या पर्सेस फार जड असतात ही तेवढंच खरंय. तर त्या मांडीवर घ्या असं सांगणं संत प्रकृतीच्या पलीकडे गेलेले असतात. आणि दुसरे असेही म्हटले जाते की संतांची प्रकृती एक प्रकृती असते, त्याप्रमाणे त्यांचे सर्व व्यवहार होत असतात. ह्या दोन वाक्यात विरोधाभास वाटतो. तसे संत जे प्रेम करतात ते प्रकृतीला धरून असते का प्रकृतीला सोडून असते? सर्वसामान्यांच्या दृष्टीने परमार्थ हा प्रकृतीगतच राहतो? नाही, सर्वसामान्यांच्या दृष्टीने परमार्थ हा प्रकृतीगतच राहतो का? म्हणजे प्रकृतीगतच का राहतो म्हणायचं की काय करणार? म्हणजे मिलिंददादा असं म्हणतात की परमार्थ करणारे सर्व साधक प्रकृतीतच अडकून राहतात का अडकून राहतात का प्रकृतीतच अडकून राहतात असा काहीतरी अर्थ असावा का? प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी काय उपाययोजना करावी? वरील प्रश्नांची खुलासेवार उत्तरे द्यावीत ही नम्र विनंती. संत प्रकृतीच्या पलीकडे गेलेले असतात असं भगवद्गीताच म्हणते. गुणातीताची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणामध्ये संत हे तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेले असतात असं सांगितलेलं आहे. तिन्ही गुणांना सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांकडे साक्षीत्वानी ते पाहतात, त्याची प्रक्रियाही तिथे दिलेली आहे. ते द्रष्टा होतात प्रकृतीचे आणि द्रष्ट्याहून प्रकृतीला समत्वानी पाहतात. असं झाल्यामुळे सुख दुःख प्रकाश प्रवृत्ती या सर्व गोष्टींकडे ते वेगळेपणाने पाहतात. ते असं लक्षात घेतात की मी गुणात अडकलेलो नाही, मी गुणांचा नाही. गुण हे आपलं काम करत असताना, जे त्रिगुण हे आपलं काम करत असताना मी त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळा आहे. याचा अर्थ तिथं असा आहे की ते आपल्या स्वतःला गुणांपासून, गुण ज्या देहाला लागलेले आहेत त्या देहापासून वेगळे समजतात. त्याचा दुसरा अर्थ असाही आहे की गुण त्यांच्या देहावर ज्याप्रमाणे लागलेले आहेत तसंच वर्तन करत असतात, मात्र ते आपल्या स्वतःला देह समजत नसल्यामुळं ते प्रकृतीपासून म्हणजे सत्वरज तमाच्या खेळापासून आपल्या स्वतःला वेगळं करून पाहतात. असं पाहत असताना त्यांच्या देहावर देखील प्रकृतीचा खेळ दिसून येतो. असं आता मी जे उलटसुलट म्हणतो आहे त्यामुळेच संत हे प्रकृतीच्या पलीकडे गेलेले असतात हेही खरं आहे, आणि संतांची एक प्रकृती असते हे देखील दुसऱ्या बाजूनी खरं आहे. संतांचं हे जे प्रकृतीच्या पलीकडे जाणं आहे अशा प्रकृतीच्या पलीकडे जाण्यामुळं संत गेलेले असतात ब्रह्मभावनेमध्ये अविनाशी आनंदाच्या शुद्ध चैतन्याच्या किंवा अस्तित्वाच्या अनुभूतीमध्ये संत गेलेले असतात. आणि असे जेव्हा संत शुद्ध अस्तित्वाच्या भावामध्ये गेलेले असतात तेव्हा प्रकृती असतानाच देह असतानाच देहभावाचा लोप त्यांच्या ठिकाणी झालेला असतो. कालांतराने असा वारंवार लोप देहभावनेचा अनुभवून साधना समयी उपासना समयी आपण देह नाही असा एक निश्चय त्यांच्या ठिकाणी निर्माण होतो. तो हळूहळू काम करतो आणि हा निश्चय जसा जसा दृढ होईल तसं वर्तन करत असताना देखील आपण प्रकृतीपासून वेगळे अशा बोधनेच ते वर्तन करतात. मात्र त्यांचं वर्तन जे होतं ते मात्र प्रकृतीच्या नियमाप्रमाणे होतं. त्यांच्या आत असणाऱ्या देहाच्या आत असणाऱ्या सत्वरजतमाप्रमाणेच त्यांचं वर्तन होतं. पण जे काही त्यांचं वर्तन होतं त्या वर्तनापासून आपण वेगळे आहोत अशा प्रकारचा सोहम भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. त्यामुळे संत प्रकृतीच्या पलीकडे गेलेले असतात हेही खरं आहे. आणि जे दुसरं म्हटलं जातं संतांची एक प्रकृती असते ती खरी आहे. संतांची एक प्रकृती असते. आपल्या प्रत्येकाला संत कोणी आकाशातून पडलेले नसतात. साधकातूनच संत होतो, साधकातूनच सिद्ध होतो. साधक असताना एक प्रकृती असल्यामुळं त्याच प्रकृतीतून ते उत्क्रांत दशेत जात जात बोधाला प्राप्त होतात. मात्र लक्षात घ्या की संतांची अशा वेळेला शिल्लक राहिलेली जी प्रकृती आहे ती प्रकृतीच्या अंगाने देखील एक असा उत्कर्ष असतो की ज्या उत्कर्षाच्या ठिकाणी ती प्रकृतीही असते आणि मी प्रकृतीच्या पलीकडे आहे हा बोध देखील असतो. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला त्यांच्या ठिकाणी असतात. प्रकृती संपूर्ण जायला पाहिजे असं नाही. सत्व रज आणि तम हे संपूर्णपणाने घालवून देऊ असं म्हटलं तर देहच टिकणार नाही. देह राहणं अशक्य आहे. याचा दुसराही एक अर्थ होतो तो जास्त चांगला आहे. बघा तुम्हाला पटतो का? तो असा अर्थ आहे की आपल्या प्रत्येकाला लाभलेली जी आपली विशिष्ट प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या चौकटीमध्ये त्या प्रकृतीचा अहंकार काढून आपण संतत्वाला पोचू शकतो. संतत्वाला पोचणं हा आपल्या प्रकृतीमध्ये आपल्या प्रकृतीचा एक उत्कर्षच आहे. आणि कोणाच्याही प्रकृतीचा असा उत्कर्ष होऊ शकतो. वाल्याच्या प्रकृतीचा असा उत्कर्ष होऊ शकतो. मोठी दिलासादर्शक गोष्ट आहे. रामचंद्रांच्या प्रकृतीचा उत्कर्ष होऊ शकतो जे जन्मजातच बोध घेऊन आले, पण तरी देखील मी प्रकृतीपासून वेगळा असा त्यांचा भाव होता. वसिष्ठांची जी प्रकृती आहे त्या वसिष्ठांच्या प्रकृतीमध्ये जी सत्वगुणांनी मंडित अशी प्रकृती होती त्या प्रकृतीचा देखील उत्कर्ष होत वसिष्ठ तयार होतात की जे वसिष्ठांसारखं वर्तन देखील करतात आणि त्या देहाचा मी नाही याचा देखील अनुभव घेतात. वाल्मिकी देखील तयार होतात आणि अशाच एखाद्या प्रकृतीमधून विश्वामित्र देखील तयार होतात. जे सर्व संत आहेत ते सर्व संत प्रकृतीने एकमेकांपासून भिन्नच दिसतील. ज्ञानेश्वर महाराजांना जी शुद्ध सत्वगुणी प्रकृती मिळाली त्यांच्याबाबत सहसा कोणी काही बोलत नाही. बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळ झाडिली म्हणून उपजत खेव उडाली लग्न घटिका असं ते स्वतःबद्दल म्हणतात. पण काम क्रोध आड थाकले पर्वत राहिला अनंत पैलीकडे ही एक विशिष्ट प्रकृती आहे तुकाराम महाराजांना लाभलेली. या प्रकृतीत देखील बोध होणं शक्य आहे. नाथांच्या प्रकृतीत बोध होणं शक्य आहे. आपल्या कर्माला अतिशय महत्व देणाऱ्या सावतामाळ्यांच्या प्रकृतीमध्ये देखील बोध होणं शक्य आहे. त्याच्याकरता प्रकृती बदलावी लागत नाहीये. त्याच प्रकृतीमध्ये काही सुधारणा होऊन बोधापर्यंत जाणं शक्य आहे हा आपल्याला फार मोठा दिलासा आहे. आपल्याला असं वाटतं की संतांची एक प्रकृती होती तशीच प्रकृती लागली तर बोध होईल याला खेद जातो या वचनामुळे. एवढंच नव्हे तर ज्ञान झाल्यानंतर देखील ही प्रकृती तशाच प्रकारे वर्तन करताना दिसते. समर्थांची भाषा पहा, तुकाराम महाराजांची भाषा पहा, कधी कधी ती शिवराळ होते. समर्थांची भाषा कधी कधी खडसावते. नाथांची भाषा सहसा असं करत नाही. हा जो प्रकृतीत बदल आहे संतांचा जो दिसतो आपल्याला, तर असा बदल असताना देखील त्यांच्या त्यांच्या प्रकृतीमध्ये बोध प्राप्त करून देण्याची क्षमता निश्चित होती म्हणून तर त्यांना बोध झाला. म्हणून आपण आपल्या प्रकृतीची काळजी करू नये. आपल्या प्रकृतीमध्ये जितकं उत्क्रांत होता येईल तितकं जर उत्क्रांत झालं तर मी स्वरूपानंदांसारखं होण्याची आवश्यकता नाहीये. मी स्वामी माधवनाथांसारखं होण्याची आवश्यकता नाहीये. तर मला लाभलेली प्रकृती अधिकाधिक उत्क्रांत करत जितकी चांगली होईल तितकी केली तर मग बोध त्या प्रकृतीमध्ये देखील होणं शक्य आहे. असाच याच्यातून अर्थ निघतो. कितीही शुद्ध सत्वगुणी असा मनुष्य, आम्ही तसलं कधीही खाल्लेलं नाही, तसलं कधीही आम्ही पीत नाही. आम्ही म्हणजे दूध दही लोणी साखर असा अभिमान बाळगणारे असे जे शुद्ध सत्वगुणी आहेत ते शुद्ध सत्वगुणाच्या देखील अभिमानात अडकून पडतात. ते काही बुद्धाला प्राप्त होताना दिसत नाहीत. समर्थ असं म्हणतात, कित्येक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन नीती न्याय लक्षण दंड येणा. खूप चांगले चांगले लोक आहेत पण प्रकृतीमध्ये बांधलेले देखील आहेत. सत्व देखील बांधून ठेवतो, रजतम तर बांधतोच. पण जेव्हा जाणीव होईल तेव्हा आपल्या प्रकृतीच्या चौकटीमध्येच ती चौकट अशी रुंदावता येणं शक्य आहे की त्या चौकटीत राहून मी या प्रकृतीच्या पलीकडचा आहे असा बोधही होतो आणि प्रकृतीप्रमाणे वर्तन देखील घडतं. त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला होणं शक्य आहे. या दोन वाक्यात विरोधाभास वाटतो पण हा जो विरोधाभास आहे तेच या दोन वाक्यांचं वर्म आहे. हो म्हणूनच त्या विशिष्ट प्रकृतीमध्ये प्रकृतीच्या चौकटीत राहूनच बदल घडतो. 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी कुठेही सत्वगुणाची भलावण केलेली नाही. 14वा अध्याय जो गुणत्रय विभाग म्हणून सांगितलेला आहे त्या अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक गुणाचं वैशिष्ट्य भगवंतांनी सांगितलं. तरी देखील सत्वगुणाची कास धरावी असं निश्चित भगवंतांना वाटतं. रज आणि तम या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी संपूर्णपणाने मात्र जात नाहीत प्रकृतीतल्या. या न गेल्यामुळं, रज आणि तम या दोन गोष्टी न गेल्यामुळे जर जातील संपूर्णपणाने किंवा अगदी अधिकाधिक जातील तर तयार झाला की ज्ञानेश्वर महाराजांसारखाच असायला पाहिजे किंवा रमण महर्षी किंवा स्वरूपानंदांसारखाच व्हायला पाहिजे. पण असं असू शकत नाही. कित्येक संतांना हे धर्मकार्य मोठ्या नेटानी करावं असं वाटतं. कर्मप्रवृत्ती प्रचंड संतांमध्ये देखील काही संतांमध्ये निश्चित आढळते. तर कर्मप्रवृत्ती हे रजगुणाचं लक्षण सांगितलेलं आहे. ती सत्वाच्या कारणाकरता जरी वापरली तरी रजगुणाचं ते लक्षण आहे. असं असल्यामुळं आपल्या प्रकृतीच्या मर्यादेमध्ये एक्सटेंड जर झालं. मी वाल्ह्याचं अशा करता उदाहरण दिलं की त्याच्या वाल्ह्या कोळी आपल्या प्रकृतीच्या चौकटीच्या बाहेर नाही जाऊ शकला. एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. मध्ये माझ्या ऑफिसमधले माझे एक मित्र माझ्या घरी आले ते आणि ते एक साधारण 6 महिन्यातून एकदा मला भेटायला येतातच. त्यांना माझ्याशी गप्पा मारायच्या असतात. खरं म्हणजे मला घेऊन कुठेतरी बाहेर त्यांना जेवायला जायचं असतं. त्या दिवशी मी त्यांना म्हणलं बाहेर नको आमच्या घरीच जेवायला या. तर आले आणि मग थोडं इकडं तिकडं खाली ध्यान मंदिर परमार्थाच्या गप्पा परमार्थींना येते मारायला लागले आणि म्हणाले की काही म्हणावं वज प्रकृती बदलत नाही. म्हणाले वाल्ह्या कोळी त्यांनी सबंध रामायण लिहिलं मान्य म्हणाले वाल्मिकी झाले पण आपल्या ग्रंथामध्ये बुद्धासारखं रामाचं चरित्र लिहिता आलं असतं. त्याच्यातही मारामाऱ्या दाखवल्या रामाच्या बायकोलाच पळवलं असं दाखवलं. यांनी जे जन्मभर केलं ते सगळं रावणावर त्यांनी थोपवलं. त्याच्यात कशाला मारामाऱ्या दाखवायच्या. रामाने केलेलं काम चांगलं काम असं लोकांना सांगता आलं असतं आणि भगवंतांनाही मग तसंच अवतार कार्य करणं क्रम प्राप्त होतं. पण तसं नाही केलं म्हणाले. कोणीतरी यज्ञात विघ्न आणत बायका प्रत्यक्ष रामाची पत्नी पळून घ्यावी मोठं युद्ध पेटावं मग त्याला मारावं. तर मी म्हणलं विभीषणानं त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं हे त्यांच्या बदललेल्या प्रकृतीचं लक्षण नाही का. तर ते म्हणाले आहे तरी देखील त्यांची जेवढी बदलली त्यामुळे विभीषण आणला. एका परीने पाहिलं तर काही चूक नाहीये. जर एखादी चांगली अशी सज्जन व्यक्ती नारदांचा अनुग्रह घेऊन जर वाल्मिकी झाली असती वाल्ह्या नव्हे दुसरी एखादी व्यक्ती तर हे असं चरित्र लिहिलंही नसतं त्यांनी. म्हणून ते म्हणाले की काही म्हणावं काही फरक पडत नाही प्रकृतीमध्ये. एवढे मोठे वाल्मिकी झाले तरी देखील आपण जे केलं तेच त्यांनी लिहिलं कोणाच्या तरी नावावर लिहिलं. म्हणून ही दोन्ही वचनं आपापल्या परीने खरीही आहेत आणि आपल्याला मोठा दिलासा देणारी आहेत असं मला वाटतं. जर वाल्ह्या एवढा सुधारू शकतो ठीक आहे त्याच्या मनोवृत्तीमध्ये त्याच्या विचाराच्या विश्वामध्ये कल्पना विश्वामध्ये त्यांनी रामचंद्रांवर अनेक अडचणी आणि संकट दाखवली पण शेवटी रामराज्यही दाखवलं. असं सगळं वाल्ह्यांनी केलं. प्रकृती वाल्ह्याची जी होती तर ती त्या प्रकृतीत काही एक सत्वांश असल्याखेरीज का नारदांना शरण गेले. त्या भागाचं विकसन झालं. हा भाग काही तसाच राहिला. असं असल्यामुळे हे अशा प्रकारचं रामचंद्रांच्या बाबतच्या संकटांचं असं एक चरित्र त्यांनी लिहिलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तसं म्हटलं तर हा युक्तिवाद बिनतोड आहे असं मला वाटलं. सर्वसामान्यांच्या दृष्टीने परमार्थ हा प्रकृतीगतच राहतो का? प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी काय उपाययोजना करावी? आता लक्षात घ्या की सर्वसामान्यांच्या दृष्टीनेच आपण विचार करतोय. परमार्थ हा प्रकृतीगत जरी राहिला तरी देखील त्या प्रकृतीत परमार्थाला एखादी व्यक्ती आली आणि लक्षात घ्या की त्यांनी व्यापार सोडून दिला, धंदा सोडून दिला, नोकरी सोडून दिली, एकाच पद्धतीने परमार्थ खरंच चाललेला नाहीये ना. प्रकृतिगत राहिला म्हणून काही फरक पडला नाही ना, काही बिघडलं नाही ना, काय बिघडलं? स्वामी माधवनाथांनी दुकानदारी केली आणि बोध झाल्यावर देखील दुकानदारी केली. साधकावस्थेत तर ते दुकानदारी करतच होते. त्यांना स्वरूपानंदांनी 73 साली अनुग्रहाचे अधिकार दिले. 70 साली तुम्ही उपदेश करत जा असं सांगितलं. तुम्ही ध्यानाची प्रक्रिया लोकांना समजवून सांगायला हरकत नाही असं सांगितलं आणि 73 साली लिहून लिखित त्यांनी माधवनाथांना अधिकार दिले. असे अधिकार त्यांना दिल्यावर देखील किती 81 सालापर्यंत स्वामीजी दुकान चालवतच होते. त्या काळामध्ये असे आक्षेप घेणारे लोक होते की हे कुठं सुटतंय. मी ऐकलं नाहीत असे आक्षेप स्वामीजींबद्दल की ज्ञानेश्वरी वगैरे चाललेली आहे, लोकांना सांगतात पण हे कुठं आहे, हे कुठं सुटतंय असं म्हणणारे लोक होते. आणि हे लोक गंमत म्हणजे पुण्यापासून पावसपर्यंत पसरलेले होते. ही सामान्य गोष्ट नाहीये की सर्वत्र अशा प्रकारे लोकांनी एका महापुरुषाला पाहावं. काय बिघडलं? प्रकृतीच्या मर्यादेमध्ये ते राहिले म्हणून काही बिघडलं नाही. त्यांच्या बोधाच्या ते आड आलं नाही. कालांतराने एका रिटायरमेंटच्या योग्य वयामध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय विकला देखील. आपणही आपली नोकरी सोडतो, आपण रिटायर होतो, तसं त्यांनी ते केलं. हा जो कार्यप्रवण राहण्याचा त्यांचा प्रकृतिगत गुण होता हा त्यांच्या बोधाच्या आड कुठं आला? माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा दोन्ही बाजूची पसंती झाल्यावर, म्हणजे त्यांच्या बाजूनेही पसंती आणि आमच्या बाजूनेही पसंती झाल्यावर, परत माझे सासरे आणि त्यांचा भाचा विचारायला आले की आमच्या मुलीची बाबा अशी एक शंका आहे की तुम्ही स्वामींकडं, त्यांना स्वामी माहीत नव्हते, तुम्ही ज्या स्वामींकडे जाता तर तुम्ही संसार करणार आहात ना, अशी आमच्या मुलीची शंका आहे. आणि तुम्ही नोकरी वगैरे सोडणार नाही ना, अशी आमच्या मुलीची शंका आहे. तरच ती मूल होऊ इच्छिते हे उघड आहे. स्वामीजींच्या घरी त्यांना नेऊन आणलं तरी देखील त्यांची ही शंका होती, कारण मी जर नोकरी मध्ये सोडली तर काय करणार, मी सोडली आणि पुढं. पण जेव्हा सोडली तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. पण आधी अशा प्रकारची, आता स्वामीजींकडे गेल्यावर नोकरी सोडतात लोक असं जर व्हायला लागलं तर स्वामीजींकडे लोक येणार नाहीत. आणि हे चुकीचंच आहे. स्वामीजींनी स्वतः तसं कधी केलं नाही. प्रकृतीच्या चौकटीत राहूनच त्यांनी त्यांचा परमार्थ केला. गुणांच्या चौकटीत राहूनच त्यांनी परमार्थ केला आणि मीही माझ्या गुणांच्या चौकटीत राहूनच परमार्थ केला. त्यामुळं सर्वसामान्यांच्या दृष्टीने परमार्थ हा प्रकृतीगतच राहतो का? प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी काय उपाययोजना करावी? प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठीच ध्यान करावं. प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी नाम घ्यावं. प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी आपली प्रकृती कर्मफळाची इच्छा करत असते. प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी कर्मफळाची इच्छा मनातून काढावी. प्रकृतीपासून दूर होण्याची, प्रकृती म्हणजे मी नाही अथवा देह म्हणजे मी नाही याची खुंगाट कर्मफळाच्या त्यागाशिवाय होऊ शकत नाही. हा त्याग मनोमन करायचा असतो, मनोमय आहे. प्रत्यक्ष त्याग फळाचा होऊ शकत नाही. असं असल्यामुळं, अशा प्रकारच्या योजनांमुळं संतसंग धरावा याचं खरं वर्म. जाणवनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम खून दावून या. संतांनी प्रेम खून दाखवली की मग जाणवनी नेणतं असं मन होतं। तो जाणतो आणि जाणल्याचा अभिमान तो टाकतो देखील। त्याच्याकरता आपण मनुष्य मात्र आहोत, आपल्याला प्रेमाची आवश्यकता आहे। प्रेम खून दाखवली आणि ते केलं म्हणून स्वामीजी आलेल्या व्यक्तीवर फार प्रेम करायचे। प्रेम खून दाखवायचे मग ती व्यक्ती परमार्थी व्हायची। मग मी संसारी असे न वर्तत असं तुकाराम महाराज म्हणतात। एकेची काळी भोगी तो ज्ञानी, संसार परमार्थ दोन्ही। सरोवरामध्ये माध्यान काळी अनुभवी जैसा दोन्ही, वरी ऊन खालती पाणी। अशा प्रकारचं प्रकृतीमध्ये राहून प्रकृतीच्या पलीकडे मी आहे असं परमार्थी जीवन जगता येणं शक्य आहे। सामान्य माणसाला शक्य आहे। ही सगळी सामान्य मंडळी होती की त्यांच्या प्रचंड प्रयत्नांनी अशा सच्चिदानंद पदवीला जाऊन पोचली। वरील प्रश्नांची खुलासेवार उत्तरं द्यावीत ही नम्र विनंती। खुलासेवार उत्तर दिलं। मेघना अभंग म्हणेल।
तारी गुरुनाय त्रिपापहारी गुरुनाय, भवसिंह तारी गुरुनाय त्रिपापहारी गुरुनाय, पाप दूर करी गुरुनाय संकटहारी गुरुनाय, पाप दूर करी गुरुनाय संकटहारी गुरुनाय, देवका सागर गुरुनाय ज्ञानाचे आगर गुरुनाय, देवका सागर गुरुनाय ज्ञानाचे आगर गुरुनाय, प्रेमाचा पाहुर गुरुनाय भक्तांचे नागर गुरुनाय, प्रेमाचा पाहुर गुरुनाय भक्तांचे नागर गुरुनाय, नाथ नाथ हूँ गुरुनाय करी सनाथ हूँ गुरुनाय, नाथ नाथ हूँ गुरुनाय करी सनाथ हूँ गुरुनाय, त्रिगुणातीत हूँ गुरुनाय त्रिपुटी रहित हूँ गुरुनाय, त्रिगुणातीत हूँ गुरुनाय त्रिपुटी रहित हूँ गुरुनाय, सुमार्गदाहिनी गुरुनाय अज्ञान घालहिनी गुरुनाय, सुमार्गदाहिनी गुरुनाय अज्ञान घालहिनी गुरुनाय, बुधामृत पाहिनी गुरुनाय आनंद नांदहिनी गुरुनाय, बुधामृत पाहिनी गुरुनाय आनंद नांदहिनी गुरुनाय, पतित पावनी गुरुनाय नित्य निरंजनी गुरुनाय, पतित पावनी गुरुनाय नित्य निरंजनी गुरुनाय, करुण निरंजनी गुरुनाय करुणादयनी गुरुनाय, करुण निरंजनी गुरुनाय करुणादयनी गुरुनाय, भवसिंह तारी गुरुनाय त्रिपापहारी गुरुनाय, भवसिंह तारी गुरुनाय त्रिपापहारी गुरुनाय, पाप दूर करी गुरुनाय संकटहारी गुरुनाय, पाप दूर करी गुरुनाय संकटहारी गुरुनाय, पाप दूर करी गुरुनाय संकटहारी गुरुनाय।
एक फार भावपूर्ण आणि प्रामाणिक असं निवेदन आता इथे आलं त्यात प्रश्न नाहीये, पण हे निवेदन खूप सुंदर वाटलं म्हणून मी वाचून दाखवतो. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. परम पूजनीय स्वामीजी, आपल्या चरणी कोटी कोटी नमस्कार. स्वामीजी, आज सकाळी निवेदन करताना तुम्ही म्हणालात केंद्र तुमच्यासाठी काय करते, काहीच नाही. हे वाक्य ऐकून जीव कळवळा. केंद्रातून जे काही अमूल्य ज्ञानधन मिळते, शांती समाधान तृप्ती मिळते, त्याची कशाचीच बरोबरी होणार नाही. केंद्रामुळे आम्हा सर्वांचे जीवन उन्नत होत आहे. केंद्र आम्हासाठी जेवढे करते तेवढे कोठे केले जात असेल असे वाटत नाही. उलट माझ्याकडून केंद्रासाठी काहीच केले जात नाही ही खंत मात्र आहे. केंद्रामुळेच सद्गुरू परब्रह्माचे दर्शन मिळते, ज्ञानामृत मिळते. स्वामीजी, तुमची कृपा तुमचे आम्हा सर्वांवरील प्रेम याची तुलना कधीच कशाशीच होऊ शकत नाही. मला वाटते सर्व साधकांची हीच भावना आहे. जर लिहिताना भाव व्यक्त करताना काही चूक झाली असेल तर आपण क्षमा करावी हीच प्रार्थना. हे निवेदन मला फार हृदयस्पर्शी वाटलं. अच्छा, तुम्ही खरी गोष्ट आहे. इथे केंद्रात आपण सर्वजण अतिशय प्रेमाने आणि हृदयपूर्वक असे येतो आणि केंद्र ही एक संस्था म्हणून न राहता एक कुटुंब असं होऊन राहिलेलं आहे. या सगळ्याच्या बुराशी काय असेल तर स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ या दोन सत्पुरुषांची प्रेरणा आहे. परमार्थाचा योग्य प्रकारे प्रचार आणि प्रसार व्हावा असं स्वामी माधवनाथांचं किंवा खरं म्हणजे त्यांच्याही सद्गुरूंचं स्वामी स्वरूपानंदांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी स्वामी माधवनाथांनी अपार कष्ट केले. त्यांच्या कष्टांना त्यांच्या लीलाचरित्रातच फळ दिसायला लागली. त्यांच्याकडे अनेक युवक साधक साधिका आकृष्ट झाल्या आणि त्यांनी ते कार्य पूर्ण केलं. स्वामी माधवनाथ जसे आजारी झाले आणि त्यांची कार्याची ऊर्जा पुष्कळशी कमी झाली. अंतःकरणातला उत्साह अनन्य होता परंतु शरीर साथ देईन असं झालं. त्यावेळेला मकरंदनाथांनी ते काम आपल्या खांद्यावर घेतलं आणि तिथून ते पुढे नेलं. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर आपण सर्वजण साक्षी आहात. त्या कामाने फार उंची गाठली. अंतर्मुख राहून लोकाभिमुख परमार्थ करण्याचा हा एक अपूर्ण प्रयोग आहे असं मला वाटतं. केंद्र आपल्यासाठी काहीच करत नाही असं स्वामीजी जेव्हा म्हणतात तेव्हा तो त्यांचा हृदयींचा भाव असतो. केंद्रातला प्रत्येक साधक आपण काहीच करत नाही अशा भूमिकेत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं केंद्र असंच वृद्धिंगत होत राहणार. सद्गुरू आपल्याला जी अहंकार शून्य वृत्ती दाखवून देतात आणि आपल्या अंगळणी पाडण्याचा प्रयत्न करत असतात ती अंशत जर का आपल्या जीवनात उतरली तर आपल्या सर्वांचं जीवन समृद्ध होईल. आपल्या केंद्रामध्ये आता जसं एका संयमित पद्धतीने वाढ होते आहे केंद्रात येणाऱ्या साधकांची, तशाच संयमित पद्धतीने केंद्रात येणाऱ्या साधकांची वाढ होत राहील. असेच अधिकाधिक तुमच्यासारखे अंतर्मुख साधक या केंद्राला मिळत जातील अशीच अधिकाधिक त्यांची आपल्या सद्गुरूंच्या चरणांशी निष्ठा वाढत जाईल, समर्पण वाढत जाईल. आत्मदर्शनाचं ध्येय हे अशक्य प्राय न राहता ही आपल्या जीवनातली वस्तुस्थिती होऊ शकेल. मला असं वाटतं की असा भाव जोपर्यंत आपण सर्व टिकवू, आता या निवेदनात वाचला तसा असा भाव जोपर्यंत आपण टिकवू तोपर्यंत आपला हा प्रवास, आपली ही प्रगती अशीच चालू राहील. सद्गुरूंचा प्रत्यक्ष सहवास खूप मिळावा असे वाटते, काय करावे? सद्गुरूंचा सहवास म्हणजे नेमकं काय? सद्गुरू हे आपल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी आपल्या जीवनात आलेले असतात. सद्गुरूंना परिसाची उपमा दिलेली आहे, इतिहासासाठी दिलेली आहे की आपण जर का लोखंड असू तर आपल्या स्पर्शाने ते आपल्याला सुवर्णत्व प्राप्त करून देतात, कनकत्व प्राप्त करून देतात. आपलं जे नित्याचं जीवन आहे, आपली जी परिस्थिती आहे, त्या सर्व जीवनातच, त्या सर्व परिस्थितीतच अजून उन्नत जीवन कसं जगता येईल, अजून उन्नत अंतःकरण वृत्ती कशा होतील हे सद्गुरु आपल्याला दाखवून देतात. आपल्या जीवनाचं उन्नयन सद्गुरु करण्यासाठी आपल्याला सतत सहाय्यकारी होऊन राहिलेले असतात. सद्गुरूंचं जीवन हे साधकासाठी एक अद्भुत स्वप्नवत असं जीवन असतं. जसं लहान मुलांना आपली आई आणि आपले वडील यांचा अतिशय अभिमान असतो, माझे वडील म्हणजे माझे वडील असं त्या मुलाला वाटतं, किंवा माझी आई ही माझी आई असं त्याला वाटतं. तसंच प्रत्येक सत्शिष्याला आपल्या सद्गुरूंविषयी वाटत राहतं, आपल्या सद्गुरूंविषयी अपार जिव्हाळा आणि एक प्रकारचं दृढ आकर्षण सुद्धा वाटत असतं. स्वामीजींच्या सहवासात राहावं असं मला जेव्हापासून स्वामीजींकडे जायला लागलं तेव्हापासून खूप वाटायला लागलं. तिथे जाऊन काय करावं याची विशेष कल्पना नव्हती, परंतु ते जेवत असताना कसे जेवत असतील, ते आंघोळ करण्यावर ते भान पाडतात ते कसे पाडत असतील, ते दुकानात जायच्या आधी काय करत असतील, ते ध्यानाला बसल्यावर काय करत असतील, ते पूजा कशी करत असतील, ते सरलतांशी कसं बोलत असतील, येणाऱ्या लोकांशी काय, असं सारखं वाटायचं की आपण तिथे जाऊन असं गुप्तपणे बघत राहतो त्यांचं जीवन. ही एक प्रकारे खूप वेळ परंतु घाबरी अशी थोडीशी भावना आहे असं मला वाटतं. या भावनेतूनच अजून विकास होऊन त्यांचा खरा सहवास काय आहे इथपर्यंत आपण पोचण्याची गरज असते असं आता विचार करताना मला हळूहळू लक्षात येत आहे. सद्गुरूंचा सहवास जेव्हा आपल्याला लाभतो म्हणजे देहानी सहवास, याच्याबद्दल मी बोलतोय. त्यावेळेला तो खूप मिळावा असं आपल्याला वाटतं हे स्वाभाविक आहे आणि तो मिळावाच आपल्याला असं माझंही मत आहे, परंतु तो मिळत असताना आपण कसं असावं याचा मात्र आपला अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. बरेचदा असं होतं की आपण सद्गुरूंच्या सहवासात राहायला लागतो आणि सद्गुरूंच्या सहवासात का राहतो यावर तेच विसरून जातो. सद्गुरूंच्या सहवासात राहिल्यानंतर काही काही गोंधळ आपल्यामध्ये होऊ शकतो. मी जास्त विश्लेषणात्मक असं बोलायचा प्रयत्न करतोय आता, म्हणजे नवीन काही नाही नेहमीच आहे. आपण सद्गुरूंचं अवलोकन करतो आणि सद्गुरूंच्या प्रकृतीमध्ये जाऊन अडकतो. सद्गुरूंच्या सहवासात होणारी सर्वात मोठी गडबड काय असेल तर सद्गुरूंच्या प्रकृतीमध्ये आपण जाऊन अडकतो. संतांची जी प्रकृती असते, स्वामीजी सद्गुरूंची जी प्रकृती असते ती खूप शुद्ध झालेली असते, परिशुद्ध झालेली असते. आणि तरी सुद्धा आत्ताच स्वामीजींनी सांगितलं त्यानुसार त्यांची गुरुदेव प्रकृती असते. स्वरूपानंदांची जशी प्रकृती होती तशी माधवनाथांची नव्हती, माधवनाथांची जशी होती तशी मकरंदनाथांची नाही. आपण अनेक संतांचं बघू शकता, प्रत्येक संतांच्या प्रकृतीमध्ये फरक राहतो. संतत्व हे निश्चित असतं आणि प्रकृती ही बदलणारी असते. त्या प्रकृतीमध्ये आपण अडकलो की आपल्यामध्ये गोंधळ व्हायला सुरुवात होते. मी ते कसे दिसतात, काय आहेत, का गोरे तुमचं, त्या बुटक्यात असल्या प्रकृतीगत गोष्टींचा विचारच करत नाहीये. तसं ज्यांच्या मनात येत असतं ते जास्त संतांच्या जवळ टिकतच नाही, त्यांना सहवास मिळू शकत नाही, हे नक्की आहे. परंतु त्याच्या आतला जो स्तर आहे, त्यांची बाह्य देह प्रकृतीबद्दल मी बोलत नाही, परंतु त्यांची जी अंतर प्रकृती आहे, त्यांची जी मूळ प्रकृती आहे, त्या प्रकृतीबद्दल आपल्या मनात बऱ्याचदा उलट सुलट शंका यायला सुरुवात होते. आपल्याला असं वाटतं की अमुक अमुक व्यक्तीशी ते असं का बरं वाढले, हा गोंधळ आहे. मी काय काय गोंधळ होतात ते सांगतो. कधीकधी असं वाटतं की आपल्या मनात एखाद्या विशिष्ट पद्धतीने त्यांनी बोलावं, एक ओळी असेल आणि त्या ओळीवर सद्गुरूंनी अशा अशा पद्धतीने निरूपण करावं असं आपल्याला वाटत असतं आणि ते त्यापेक्षा वेगळ्याच पद्धतीने बोलतात. आपल्याला वाटतं असं कसं काय बरं बोललं आहे. एखाद्या प्रसंगामध्ये आपल्याला असं वाटतं की आत्ता मात्र स्वामींनी असं वागायला नको होतं. आपण त्यांच्या प्रकृतीचं न कळत पृथककरण करायला सुरुवात करतो. आपण त्यांच्या प्रकृतीला न कळत मनातल्या मनात प्रश्न विचारायला सुरुवात करतो. आपण ज्या क्षणी असे प्रश्न विचारायला सुरुवात करतो त्या क्षणी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला आता हा सहवास झेपणार नाही. सद्गुरूंच्या सहवासात राहायचं असेल तर मनातले सगळे प्रश्न आपल्याला संपवून टाकायला लागतील. सद्गुरूंचा सहवास म्हणजे नेमकं काय असा महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला. सद्गुरूंचा सहवास म्हणजे त्यांच्या कृपेची अनुभूती सतत घेत राहणं. सद्गुरूंचा सहवास म्हणजे आपल्या परिवर्तनाचा सतत शोध घेत राहणं. सद्गुरूंच्या देहानी सहवासामध्ये बरेचदा ज्या अडचणी संभवतात त्यांनी सांगितल्या आणि त्यामुळे काय होतं की साधक ज्या कार्यात इत्यर्थ त्यांच्या संगतीत राहिला, त्यांच्या सहवासात राहिला, ते कार्यच दुखीत होत. त्याच्यासाठी आपण आलोच नाही. मला पत्रज्ञाच्या जीवनातली एक घटना आठवते की खूप मकरंदनाथांना अनुग्रहाचे अधिकार दिल्यानंतर त्यांच्याकडे आपल्याच केंद्रातलं एक खूप वृद्ध आणि खूप तसे प्रतिष्ठित विद्वान असं एकांनी त्यांना बोलावून घेतलं आणि ते म्हणले की अरे तुला माहित नाही स्वामीजींविषयी काय काय बोलतात लोक, हे करतात ते करतात, हे असं असेल तर काही अर्थ नाही, असल्या सद्गुरूंकडे जाऊन उपयोग काय, तू तुझे सणत परत देऊन टाक. त्याच्यावर मकरंदनाथ त्यांना असं म्हणलं की तुम्ही जे काय स्वामीजींबद्दल मला सांगत आहात त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी स्वामीजींकडे हे सगळे प्रसंग असून किंवा नसून मी स्वामीजींकडे त्यांचा शिष्य म्हणून जातो, मी त्यांचा अनुग्रहित म्हणून जातो आणि मला त्यांच्याविषयी असा कुठलाही विकल्प येऊ शकत नाही. स्वामीजींनी काय करावं आणि स्वामीजींनी काय करू नये हे सांगणारा मी नाही. स्वामीजींच्या कुठल्याही वर्तनावर आक्षेप घेणारा मी नाही. त्यांनी सणत दिलेली सणत परत करा हा तर हास्यास्पद प्रकार आहे, असं होऊच शकत नाही. त्यांनी जे मला करायला सांगितलेलं काम आहे त्या कामापासून मी काही भरणार नाही आणि असले प्रयोग तुम्ही मला सुद्धा करायला सांगू नका. सद्गुरूंविषयी इतर लोक सुद्धा आपल्या मनात बरंच काय काय भरून देत असतात आणि आपल्याला कधीतरी आपल्या मनाच्या एखाद्या दुर्बळ क्षणी ते खरं सुद्धा वाटायला लागतं. असे अनेक धोके संतांच्या सहवासात सद्गुरूंच्या सहवासात असू शकतात. आणि असा कुठल्याही धोका जर का आपल्याला त्याचं दर्शन झालं तर आपण सावध व्हावं. अशा प्रकारचं सहवास आपण घेऊ नये असं मी सांगेन. आपल्याला कदाचित नकारात्मक वाटेल परंतु अशा प्रकारच्या सहवासात आपण राहू नये की जिथे आपण विकल्पग्रस्त होतो. आपण जोपर्यंत विकल्पग्रस्त होत नाही तोपर्यंत सद्गुरूंच्या सहवासात राहावं. त्यांचा सहवास म्हणजे आपल्या स्वतःचा शोध, आपल्यामधलं परिवर्तन. सद्गुरूंच्या सहवासात राहण्यासाठी त्यांच्या देहाच्या सहवासाची खूप जास्त गरज आहे असं नाही. सद्गुरूंचा सहवास हा त्यांच्या विचारांचा सहवास असतो. त्यांनी आपल्याला जे करायला सांगितलं, त्यांनी आपल्याला जो उपदेश केला, त्या उपदेशाचा सहवास असतो. आणि त्या सहवासात राहणं हे अतिशय अगत्यचं असतं. म्हणून सद्गुरूंचा प्रत्यक्ष सहवास मिळावा असं आपल्याला वाटतं ही अतिशय चांगली घटना आहे. तर तसा मिळत सुद्धा राहील. त्याला खूप आणि कमी अशा प्रकारचं आपण मात्र वर्गवारी करू नका. सद्गुरूंचा आपल्याला जो सहवास मिळतो, एखादा क्षण असेल, दोन क्षण असेल, तर तो सुद्धा आपलं जीवन उगवून टाकायला पुरेसा आहे. जर का आपली तशी तयारी असेल तर, आणि आपली तशी तयारी नसेल तर आपल्याला तासन तास, दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष जरी सद्गुरूंचा सहवास मिळाला तरी आपलं जीवन उगवून जाईलच याची शक्यता नाही. त्यामुळे सद्गुरूंचा प्रत्यक्ष सहवास आपल्याला मिळालाच पाहिजे. जीवित सद्गुरू हे जर का आपल्या जीवनात आले, जे कार्यकर्ता आहेत असे सद्गुरू जर का आपल्या जीवनात आले तर आपल्या भाग्याला अंत पार नाही असं मी म्हणेन. कारण आपण जर का तयार असू, आपण जर का त्यांना स्वीकारत असू पूर्णपणे, तर ते आपल्याला दाखवू शकतात की तुझं हे चुकत आहे. ते खरोखरच भेटायला धरून आपल्याला घेऊन जाऊ शकतात प्रत्यक्ष. आणि असे जीवित सद्गुरू आपल्या जीवनात असतील तर आपण त्यांच्या सहवासाचा अनुभव घ्यावा. त्यांच्या सहवासात जे मिळवायचं ते आपण मिळवावं, आणि जे निश्चित मिळवणे त्याचा मात्र आपण त्याग करावा. असं जर का झालं तर त्या सद्गुरू सहवासाचं खरंच सोनं आपल्या जीवनात होऊन जाईल. त्यांच्या देहाने सहवास आपल्याला मिळतो नेमकं काय असं विचारलं, सद्गुरूंचा सहवास म्हणजे नेमकं काय? सद्गुरूंचा सहवास म्हणजे त्यांच्या देहाने मिळालेला सहवास हा पहिला उत्तराचा भाग झाला. त्यांच्या विचारांचा सहवास हा दुसरा, त्यांच्या ग्रंथांचा सहवास हा तिसरा, आणि सगळ्यात खरा सहवास म्हणजे त्यांच्या स्मरणाचा सहवास. मला असं वाटतं की आपण सद्गुरूंच्या स्मरणात जितके राहू तितका सर्वात शुद्ध सहवास आपल्याला त्यांचा मिळू शकतो. स्वामीजींचं स्मरण हे नित्य मंगलकारी असतं. सद्गुरूंचं स्मरण हे नित्य मंगलकारी असतं. आपल्या अंतःकरणातली सर्व जैनट त्यांच्या स्मरणातून झरून जाऊ शकतात. आपली साधना त्यांच्या स्मरणाने ठीकठाक राहू शकते. आपली प्रकृती त्यांच्या स्मरणाने बदलू शकते. त्यामुळे सद्गुरूंचा खरा अंतरंग आणि न संपणारा सहवास म्हणजे त्यांच्या स्मरणात राहणं. मला असं वाटतं की त्यांच्या स्मरणात आपण जितके जास्त राहू तितका त्यांचा सहवास आपल्याला लाभेल. स्वामी महाराजांकडे आम्ही सगळे जात होतो तर काही जणांना त्यांचा सहवास खूप मिळायचा. आणि एकदा मकरनाथांना एका साधिकेने असं सांगितलं की तू ठराविक दिवशी एकदा स्वामींकडे जात जा, तर मग दर आठवड्याला त्यांच्याशी बोलत जा. तर त्यांनी असं सांगितलं की मला असा वेगळा स्पेशल सहवासाची गरज नाही. हे विधान खूप भारिष्ठाचं आहे लक्षात ठेवा, पण हे आपल्या सर्वांसाठी अतिशय मार्गदर्शक आहे. मला त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाची तशी गरज नाही. ते प्रवचनात जे बोलतात ते माझ्यासाठी असतं. तर सत्संगात जे बोलतो ते माझ्यासाठी असतं. ते दुकानामध्ये म्हणजे त्यावेळेला दुकान होतं आणि नंतर वेगवेगळी केंद्र होती खांडेकरांचं भूमाशांचं वगैरे प्रणितकरांचं परांशांचं ह्या सगळ्या केंद्रापर्यंत येते. ते बोलतात ते माझ्यासाठी आहे आणि इतकं सगळं झाल्यानंतर मला आता परत वेगळं एक स्पेशल दर्जा त्यांनी द्यावा अशी माझी इच्छा नाही. सद्गुरूंच्या सहवासात असं अहंकार शून्य वृत्तीने आणि सजग तुम्ही करता आपण राहिलं तर त्यांचा क्षणीचा सहवास सुद्धा आपलं संपूर्ण जीवन उजळून टाकू शकतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याला सद्गुरूंचा नेमका सहवास असं म्हणतात. मला असं वाटतं की या प्रश्नांनी माझ्या सुद्धा अंतकरणाची तार छोडली गेली. सद्गुरूंचा सहवास हा आपण आपल्या हृदयात सर्वात जास्त कमवावा आणि त्याच्याच संगतीत आपण राहावं आणि ह्यातच आपली जीवनाची धन्यता आहे. मला असं वाटतं की आपल्या सर्वांना हा सहवास लाभावा अशी मी स्वामींच्या चरणांची प्रार्थना करतो.
सकाळी मी एक निवेदन केलं तर तेच निवेदन खरं म्हणजे आता मी करतो आहे. आपल्या मंडळाने 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी असे 8 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण, 7 दिवस आणि शेवटच्या दिवशी गीता पठण अशा प्रकारे सामूहिक पारायण करायचं ठरवलेलं आहे. 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी स्थळ आहे एसटी कॉलेजची हिरवळ, एसटी कॉलेजच्या मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूला जिथे आपले दरवर्षी वार्षिक कार्यक्रम होतात तर तिथं आपण एक पेंडॉल टाकणार आहोत. आपण हे ज्ञानेश्वरीचं पारायण वेगवेगळ्या प्रकारे करू शकलो असतो. अगदी सुरुवातीला माझ्या मनात असं होतं, मी असं सुचवलेलं होतं की एक स्टेज उभारावं आणि लोकांनी घरून आपली भस्करं घेऊन यावीत असं अगदी साधं पारायण आपण करू. लोक बसतील रांगेमध्ये, आपल्या पद्धतीने आपण बसून घेऊ आणि पारायण आपण करू. तरी देखील तो विचार स्वीकारला जाऊन, तो पारायण करू हा विचार स्वीकारला जाऊन त्याच्यामध्ये मग पुष्कळ गोष्टींची भर टाकली गेली. एक म्हणजे हिरवळीवर नको बसायला, सकाळची वेळ आहे फेब्रुवारीत. मागच्या वर्षी फेब्रुवारीत थंडी होती, मार्च पर्यंत थंडी होती, तर यावर्षी काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळं उघड्यावर नको बसायला, आपण पेंडॉल टाकू. त्या पेंडॉलला पत्रे असावेत. पंढरपूरच्या आनंद यात्रेच्या वेळेला जसा पेंडॉल होता तसा व्यवस्थित क्लोज असा पेंडॉल आपण टाकू. मग सूचना आली की आपण खाली नको बसायला, आपण खुर्च्या घेऊ, खुर्च्यांवर आपण बसू. पंढरपूरला खुर्च्या वापरल्या होत्या अर्थात मागच्याच वर्षी आपण, त्यामुळे आपण खुर्च्या घेऊ. असं एक एक वाढत वाढत सगळ्या मिळून एक उत्तम कार्यक्रम करायचा अशा एका भूमिकेवर मंडळ आलं. तसंच सुरुवातीचा माझा विचार असा होता की पारायण हिरवळीवर आपली आपली बस्करं आणून करायचा, तर तो जसा बदलला तसं संध्याकाळी कार्यक्रम करावेत असं मला वाटत नव्हतं. मला असं वाटत होतं की ते सकाळचं झाल्यावर मी नित्याची केंद्र आपण शांतपणे आपली करू आणि सकाळी फक्त पारायणा करता येऊ. तर मग आपण जर पेंडॉल टाकतो आहोत तर मग तो पेंडॉल वापरायला काय हरकत आहे. म्हणून मग संध्याकाळी देखील ती जी गोष्ट आहे संन्यासाची, तशा प्रकारे तो संसार वाढत वाढत गेला. आणि हे सगळं सर्वांमध्ये मान्य झालं, त्याच्यात मी देखील आहे. अशा प्रकारे हा समारंभ अतिशय उत्तम रीतीने तिथे करायचा असं ठरवलं. एक हिरवळ जर पुरली नाही, एक ग्राउंड जर पुरलं नाही, साधारण तिथे हजार खुर्च्यात असतात, तर शेजारचं ग्राउंड देखील आपण घेऊ आणि तिथं आपला मोठा क्लोज सर्किट टीव्ही काय आपण म्हणतो स्क्रीन, तर तो लावू आणि खुर्च्या तिथं देखील आपण टाकू असंही ठरलं. आपण सगळ्यांनी या पारायणामध्ये सहभागी व्हायचं आहे हे खरं सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सगळे सहभागी होणार आहोत. त्या पारायणाची वेळ सकाळी 6:30 ते 9 अशी असेल. हा पारायणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण ऑफिसमध्ये जाऊ शकता. माझं म्हणणं असं आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी रजा घेऊन मधल्या काळामध्ये थोडस अंतर्मुखतेने साधकासारखं जीवन असं खरंच राहावं, जगावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑफिसमध्ये जावं, आपल्या शक्यतेप्रमाणे करावं. पण असं जर केलं तर दोन वेळचे कार्यक्रम आणि मध्ये देखील अतिशय अंतरंग एकांत प्रिय असं जीवन आपल्याला जगायची संधी आहे. या पारायणात जी मंडळी सहभाग घेणार आहेत, आपण सगळे सहभाग घेणार आहोत, तर आपली नावं खाली संभक्त सुनील वाघ यांच्याकडे द्यावीत. ते खाली आहेत आणि नावं घेत आहेत. या पारायणाचं शुल्क प्रत्येक व्यक्तीला 300 रुपये असं आहे. हे शुल्क केवळ कमिटमेंट म्हणूनच आपण घेतो आहोत, कारण या सगळ्या कार्यक्रमाला खर्च जवळपास 12 लाख रुपये येणार आहे. 8 दिवसाचा पेंडॉल ज्या तऱ्हेने आपण तिथं सगळ्या व्यवस्था करू. आणि त्या संदर्भात मी म्हटलेलं होतो की तुम्ही मंडळाला इतकी भरभरून देणग्या देत असता, तर या रकमांमधून आपण हा उत्सव करतो आहोत, त्यामुळे वेगळी वर्गणी याच्याकरता आपल्याला काढायची नाहीये. तरी देखील 300 रुपये हे आपण शुल्क ठेवलेलं आहे, तसं नाममात्र आहे. ज्यांना समजा एका घरामध्ये 5 व्यक्ती आहेत आणि अवघड जातं ज्यांना हे शुल्क देणं असं वाटत असेल, तर त्यांनी शुल्क देऊ नये. पारायणाकरता नाव मात्र द्यावं. सुनील वाघांच्या तिथे विचारावं की ऑफिसमध्ये सांगावं की आम्हाला शुल्क शक्य नाही, आम्ही फक्त नाव देतो आणि याच्यात संकोच वाटण्याचं काही कारण नाही. कारण आपण शुल्क दिल्यावरच हा कार्यक्रम होणार आहे असं नाहीये. या कार्यक्रमाचा पुष्कळ मोठा खर्च आहे आणि शुल्क न घेता देखील मंडळ तो सहज करू शकेल अशी परिस्थिती आहे. मात्र तरी देखील आपण शुल्क घ्यायचं ठरवलेलं आहे. एक व्यवहार म्हणून आणि कमिटमेंट म्हणून आपल्याला ते करायचं आहे. एवढाच त्याच्या मागचा हेतू आहे. त्यामुळे सगळ्यांनी नावं द्यावीत. या हो का नावायला सुरुवात झाली, जवळपास 90 नावं आली असं मला नावं येणार आहेत. माझ्या अंदाजाने 1000 मागच्या वेळेला आपण बसलो होतो तेवढी मंडळ तर निश्चित येतील. 1000 पुढे काही आकडा जाईल. मंडळाने भरपूर तशा प्रकारे व्यवस्था केली, पण अशा करता की 1 महिना आधी नावं आपल्याला पाहिजेत, 15 डिसेंबरपासून 15 जानेवारीपर्यंत, की जशी नावं आलेली असतील तशी मग पुढच्या सगळ्या व्यवस्था आपल्याला करायच्या आहेत. त्याकरता आपण आधी नावं देणं आवश्यक आहे. तर आपण तशा प्रकारची नावं आपली आपल्या शुल्कासहित आणि जे शुल्क देणार नाहीत त्यांनी स्वतंत्र रीतीने अशी द्यायला सुरुवात करावी. 15 जानेवारीपर्यंत ही नावं घेणं आपण घेणार आहोत. तोपर्यंत आपण ही नावं घेण्याचा उपक्रम पूर्ण करू. पुढची निवेदन सद्भक्त गिरीश करेल.
या पारायणा संदर्भातच एक अजून निवेदन आहे. आपण पारायण शुल्क भरून जेव्हा आपण नाव देऊ तेव्हा आपल्याला एक रिसीट दिली जाईल. ती रिसीट आपण जपून ठेवायची आहे, कारण ही रिसीट दाखवल्यावर आपल्याला एक कार्यक्रम पत्रिका आणि एक बिल्ला दिला जाणार आहे. त्यासाठी ही रिसीट आपण जपून ठेवायची आहे. अजून एक